आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकंदर 39 मंत्र्यांनी घेतली शपथ। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये। सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। आणि ब्रिस्बेन क्रिकेट कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सर्व बाद 445 धावा। आता सविस्तर बातम्या। राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला। मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या 39 आमदारांचा नागपूर इथल्या राजभवनात शपथविधी सोहळा काल पार पडला। यामध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजे 16 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपदं मिळाली आहेत। महायुतीतल्या इतर घटक पक्षांपैकी शिवसेनेच्या वाट्याला 9 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रीपदं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 8 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्रीपद आलं आहे। या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे। अन्य मंत्र्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्ता भरणे यांचा तर शिवसेनेच्या गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड, संजय शिरसाट, भरत गोगावले आदींचा समावेश आहे। भाजपच्या पंकजा मुंडे, पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर तसंच राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या 4 महिला मंत्र्यांनी काल शपथ घेतली। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी या सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर या समारंभाला उपस्थित होते। नागपूरमध्ये 33 वर्षांनंतर प्रथमच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्याआधी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका स्पष्ट केली। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला। नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। यावेळी बोलताना ते म्हणाले,
खरं म्हणजे 3-4 विषय विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत, त्या विषयांवर सविस्तर उत्तर हे सभागृहामध्ये आम्ही निश्चितपणे देऊ, हा विश्वास मी विरोधकांना देखील या ठिकाणी देतो। आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात हे अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील जो जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू, एवढाच विश्वास या निमित्ताने मी देतो। आणि विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची चर्चा सभागृहामध्ये करावी।
मिशन समृद्ध महाराष्ट्र हा आमचा ध्यास आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं असून जनतेनं विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, मात्र तरीही सुदृढ लोकशाहीसाठी आम्ही विरोधकांच्या मताचा आदर करू असंही शिंदे म्हणाले। 2 ते 3 दिवसात मंत्रिमंडळाचं खाते वाटप होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली। तत्पूर्वी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली। महायुती सरकारमधल्या घटक पक्षांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकरी आणि महिलांना दिलेली आश्वासनं तातडीनं पूर्ण करावीत, अधिवेशनाचा कालावधी वाढवावा आणि परंपरा लक्षात घेता आघाडीच्या नेत्याला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं अशा मागण्या या नेत्यांनी केल्या. परभणीची घटना आणि बीडमध्ये सरपंचाची झालेली हत्या गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे अशी टीका या नेत्यांनी केली. या सगळ्या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत तसंच सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली. नागपुरात आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी काल तयारीचा आढावा घेतला. अधिवेशन कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगानं अनेक विक्रमांची नोंद होत असून आज 90,000+ अधिक पुस्तकांच्या सहाय्यानं संविधानाचं शिल्प साकारण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा इतिहास आणि त्यांच्याशी निगडीत दुर्मिळ वस्तू पाहण्याची संधी मिळेल अशी माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली. दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवामध्ये काल सुट्टीच्या दिवशी हजारो पुणेकरांनी गर्दी केली होती. पुस्तक खरेदीबरोबरच आकर्षक सजावट, कलाकृती, शिल्प, चित्र आणि खाद्यपदार्थांचाही पुणेकरांनी मनमुराद आनंद लुटला. संगीत नाटक म्हणजे मराठी नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ. या संगीत नाटकांना पुन्हा एकदा वैभवाचा काळ प्राप्त व्हावा या भूमिकेतून पुण्यातील बालगंधर्व संगीत रसिक मंडळानं संगीत स्वयंवर या नाटकाचा भव्य दिव्य वैभवी थाटातील प्रयोग काल पुण्यात आयोजित केला होता. ऐकूयात या सोहळ्याचा वृत्तांत.
भरजरी शालू आणि शेला परिधान केलेली अस्सल सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली रुक्मिणी, संगीत नाटकांच्या सुवर्णकाळाची साक्ष देणारी लोकप्रिय नाट्यपद, परदेशातून मागवलेल्या उंची अत्तराचा दरवळ, रसिक प्रेक्षकांच्या स्वागताला असलेली सोनसाफ्याची फुलं, असा वैभवी थाट काल पुणेकर रसिकांना थेट बालगंधर्व युगात घेऊन गेला. निमित्त होतं मराठी संगीत नाटकांना पुन्हा एकदा वैभवाचा काळ प्राप्त व्हावा या भूमिकेतून बालगंधर्व संगीत रसिक मंडळानं आयोजित केलेल्या संगीत स्वयंवर या नाटकाच्या वैभवी थाटातील प्रयोगाचं. यावेळी बालगंधर्वांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बालगंधर्वांची नात ज्योत्स्ना बडवे तसंच अनुराधा राजहंस आणि श्रीपाद राजहंस या बालगंधर्वांच्या वंशजांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रयोगासाठी रुक्मिणीची भूमिका प्रसिद्ध गायिका अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांनी साकारली. या रुक्मिणीचे अस्सल सोन्याचे दागिने, भरजरी शालू याबरोबरच ही भूमिका साकारताना नटसम्राट बालगंधर्व जो शेला वापरत असत तो पुन्हा एकदा पाहण्याची संधी या निमित्तानं प्रेक्षकांना मिळाली. चिन्मय जोगळेकर, वर्षा जोगळेकर, सुदीप सबनीस, अवंती बायस, संजय गोसावी, विजय कुलकर्णी, निरंजन कुलकर्णी यांनीही त्यामध्ये विविध भूमिका साकारल्या. त्यांना ऑर्गनवर संजय गोगटे आणि तबल्यावर विद्यानंद देशपांडे यांनी साथसंगत केली. या नाट्यप्रयोगाला पुणेकर रसिक प्रेक्षकांनीही भरजरी साड्या, झब्बे कुर्ते आणि पुणेरी पगडी अशा पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आकाशवाणी बातम्यांसाठी नितीन जळूकर यांच्यासह मंजिरी गानू, पुणे.
राज्य सरकारनं हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 14 डिसेंबरपर्यंत 551 खरेदी केंद्रांवर केवळ 1,31,000 टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी 15 डिसेंबरवरून 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारनं 4,892 रुपये प्रति क्विंटल हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश नाफेड आणि नॅशनल कॉपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन संस्थांना दिले आहेत. ही खरेदी 67,753 शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. राज्यात यासाठी 581 केंद्रांना खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील 551 केंद्र सुरू असल्याची माहिती सहकार आणि पणन विभागानं दिली आहे. क्रिकेट. ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात आजच्या तिसऱ्या दिवशी सर्व बाद 445 धावा झाल्या आहेत. स्टीव्हन स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शतक झळकावत केलेली 241 धावांची भागीदारी हे कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. ट्रॅव्हिस हेडनं या मालिकेत सलग दुसऱ्यांदा शतक केलं आहे. भारताच्या जसप्रीत बुमराहनं यजमान संघाचे 6 गडी बाद केले. 5 सामन्यांच्या या मालिकेत सध्या दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. हवामान. राज्याच्या अनेक भागांमध्ये थंडीची लाट आहे. पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे. आजही ही लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकंदर 39 मंत्र्यांनी घेतली शपथ. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये. सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि ब्रिस्बेन क्रिकेट कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सर्व बाद 445 धावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.